सर फ्रांसिस की मुझे खबर बोलतोय. हॅलो, फ्रान्स बिल्डअप कडून बोलतोय मॅडम. मी फ्रान्स बिल्डअप कडून बोलतोय मॅडम. मी मॅडम, तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी बघताय का विकत घेण्यासाठी? तुम्ही कुठली प्रॉपर्टी वगैरे बघताय का मॅडम म्हटलं विकत घेण्यासाठी? हॅलो, ऐकूया मॅडम तुम्हाला. आता तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का म्हटलं आताशी वगैरे? तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का मॅडम विकत घेण्यासाठी? ओके, धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल. तुमचा दिवस शुभ असतो. बरं.